नीती सूत्रे अध्याय 29। पुष्कळदा वागदंड झाला असूनही जो आपली मान ताठ करीतो त्याचा अचानक चुराडा होतो, त्याचा काही उपाय चालत नाही। धार्मिक बढती पावतात तेव्हा लोक आनंद पावतात, पण दुर्जन प्रभुत्व चालवितो तेव्हा प्रजा हाय हाय करीते। ज्या मनुष्याला ज्ञानाची आवड असते तो आपल्या बापाला आनंदित करीतो, पण वेश्यांची संगत धरणारा आपल्या मालमत्तेची धूळ धाण करीतो। राजा न्यायाने देश सुस्थितीत ठेवितो, पण नजराने घेणारा त्याचे वाटोळे करीतो। जो आपल्या शेजाऱ्याची खुशामत करीतो तो त्याच्या पावलांसाठी जाळे पसरितो। दुर्जनाचे पाप पाशरूप आहे, पण धार्मिक स्तवन करून उल्लासतो। धार्मिक गरिबांच्या वादात मन घालितो, दुर्जनास तो समजण्याची बुद्धी नसते। उद्दामपणा करणारे नगराला आग लावून देतात, पण सूज्ञजन क्रोधाला घालवितात। सूज्ञाचा मूर्खाशी वाद असला तर मूर्ख रागावो किंवा हसो त्याला स्वस्थता म्हणून नसतेच। खुनशी मनुष्य सात्विकाचा द्वेष करीतात, पण सरळ मनुष्य त्याच्या जीवाला जपतात। मूर्ख आपल्या मनातील सर्व क्रोध व्यक्त करीतो, पण सूज्ञ तो मागे आवरून ठेवितो। अधिपती खोट्या गोष्टीला कान देणारा असला तर त्याचे सर्व सेवक दुष्ट बनतात। गरीब व सावकार यांचा व्यवहार होतो, या दोघांस प्रकाश देणारा परमेश्वर आहे। जो राजा गरिबांचा खरेपणाने न्याय करीतो त्याचे सिंहासन सदा टिकते। छडी व वागदंड ज्ञान देतात, पण मोकळे सोडिलेले पोर आपल्या आईला खाली पहावयास लावते। दुर्जन बढती पावले म्हणजे गुन्हे वाढतात, धार्मिकांना त्यांचे पतन पहावयास सापडते। तू आपल्या मुलास शासन कर म्हणजे तो तुला स्वास्थ्य देईल, तो तुझ्या जीवाला हर्ष देईल। ईश्वरी दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात, पण धर्मशास्त्र पाळीतो तो धन्य। चाकर शब्दांनी सुधारत नाही, त्याला समजते तरी तो पर्वा करीत नाही। बोलण्यात उतावळा असा कोणी तुला दिसतो काय? त्याच्यापेक्षा मूर्खाविषयी अधिक आशा असते। कोणी आपल्या चाकरास बाळपणापासून लाडाने वाढविले तर तो शेवटी मुलगाच होऊन बसेल। रागीट मनुष्य तंटा उपस्थित करतो, क्रोधाविष्ट मनुष्याकडून बहुत अपराध घडतात। गर्व मनुष्याला खाली उतरितो, पण ज्याचे चित्त नम्र तो सन्मान पावतो। चोराचा भागीदार आपल्या आत्म्याचा द्वेष्टा होय, तो शपथ ऐकतो तरी काही सांगत नाही। मनुष्याची भीती पाशरूप होते, पण जो परमेश्वरावर भाव ठेवितो त्याचे संरक्षण होते। अधिपतीची मर्जी संपादण्यास पुष्कळ लोक झटतात, पण मनुष्याचा निवाडा करणारा परमेश्वर आहे। कुटिल मनुष्याचा धार्मिकांना वीट वाटतो, आणि सरळ मार्गी मनुष्याचा दुर्जनाला वीट वाटतो।